मी अमित सांगेकर, मनाच्या पलीकडले या आमच्या मराठी पॉडकास्टच्या आणखीन एका नवीन करकरीत एपिसोडमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जी छोटीशी कथा वाचणार आहोत ती मला व्हॉट्सअप फॉरवर्ड म्हणून आलेली. कथेचे लेखक आहेत कौस्तुभ केळकर नगरवाला. कथा वाचनामध्ये आज जरा एक वेगळा प्रयत्न करतो आहे. कथेचे नाव आहे बाप्पा प्रसन्न. आभाळ फाटलेलं, कोसळदार पाऊस, 2 दिवस नुसता बरसतोय. अगदी टाइम प्लीज म्हणायला सुद्धा नाही थांबला. चारी बाजूनी डोंगरात लपलेलं द्रोणासारखं गाव आमचं, सहस्त्रधारांनी भान हरपून पाणी गावाकडे निघालेलं. क्षणाक्षणाला वाढणारी पाण्याची पातळी, पहिली पायरी पाण्यात बुडली. आता काही खरं नाही, बगुनानांची तगमग. नशीब, कालच संध्याकाळी बगुनानांचा धाकटा लेख आणि सूनबाई सुखरूप पुण्याहून गावाला पोचले. सूनबाईंची पहिली मंगळागौर. वाटेत पाऊस होताच, नशीब इतकंच की पावसानं त्यांची वाट नाही अडवली. नदी उफाणावर बेबंद बेधुंद बेफाम, तिला आवर कसा घालणार? तिचं पाणी सुसाट, पात्र सोडून भलतीकडंच वाहू लागलेलं. अख्खं गाव पाण्यात, तरीही गाढ झोपलेलं. पाणी भरणं तसं गावाला नवीन नाही, आज मात्र आकरीत घडणार. आवरा आवर करायला सुद्धा वेळ नाही मिळायचा. 4:30 बागुनानांची सकाळ याच वेळी होते दररोज. बाहेरची पायरी बुडाली आणि बागुनाना अत्यवस्थ झाले. बस झालं, घाईघाईनी त्यांनी लोयकाला उठवलं. तुझी मोटार गाडी तिकडे रावताळाला सोमणांकडे नेऊन ठेव, आज इथं पाणी भरणार वाटतंय. त्यांचा लेख कसा बसा रावळतळापर्यंत पोचला अन तिथंच अडकला. घर जागं झालं, गाव जागं झालं. जमेल तितकं सामान वरच्या मजल्यावर हलवलं. टीव्ही, फ्रीज, मिक्सर, वॉशिंग मशीन, गॅस, खायचं सामान. बगुनाना थोरला लेक, दोन्ही सुना, नानी, नातवंड 1000 वेळा वर खाली करून झालेलं. दार खिडक्या बंद. तासा दीड तासात पाणी दरवाज्यावर धडका मारू लागलं. अर्धा तास कशी बशी दार खिडक्यांनी खिंड लढवली, नंतर मात्र सगळं भुई सपाट. ज्याला राक्षस होता तो जिभल्या चाटत घरात शिरला. सगळं गिळायला टपलेला मेला. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, इतकं हेल्पलेस बगुनानांना आजपर्यंत कधीच वाटलं नव्हतं. हतबल, बगुनानांच्या घराचा पहिला मजला पूर्ण पाण्याखाली. जीवमुठीत धरून बगुनानांचं कुटुंब वरच्या मजल्यावर. नदी गावभर पसरलेली, ओसंडून वाहणारी, रस्ते दुथडी भरून वाहणारे. झाडं, सायकली, गाड्या, संसारोपयोगी सामान, दुकान सामान, साप, घाई, म्हशी, काय वाटेल ते डोळ्यासमोरून सगळं वाहून चाललेलं. फोन बंद, वीज गायब, जलप्रलय. कुणी वाचायचं नाही बहुधा त्यातनं. हा तो चालला नुसता गलका, विलक्षण चपलाईनं बगुनानांच्या थोरल्या लेकानं. पाण्यात वाहणारा तो हात गॅलरीत वर खेचून घेतला. वाचला. हाजी इब्राहिमचा 10 वर्षांचा नातू होता तो. हाजींचं बैठं घर 10 घरं पल्ल्याड. तो विलक्षण भेदरलेला, थरथरणारा, निथळणारा. नानीनं पटकन घरात घेतलं त्याला. त्याच्या तोंडातून शब्द फुटेना. घाबरू नकोस, तो आहे ना, सगळं काही ठीक होईल. टॉवेलनं खसाखसा फुसलं त्याला. नातवाचे कपडे घातले, ग्लुकोजची बिस्किटं खायला दिली. भेदरलेलं पोर नानीच्या कुशीत मिट्ट झोपलं. बगुनाना अस्वस्थ घेरट्या घालतायत. हाजीबाईच्या घरी आभाळ कोसळलेलं असणार, कुणीतरी सांगार हाजीला. तुझा नातू सुखरूप आहे बगुनानाकडे. कोण आणि कसं सांगणार? थोड्या वेळानं एवढासा चेहरा करून नानी म्हणाल्या, देव परीक्षा बघतोय जणू. सुनबाईंनी पुण्याहून आल्या आल्या तिच्या दागिन्यांचा डबा खाली देवगारात ठेवला होता. आता तर सगळं. बगुनानांनी दीर्घ श्वास घेतला. परमेश्वराची कृपा म्हणायची, सोन्यासारखी माणसं सुखरूप आहेत ना, मग झालं तर. काळ रात्र अनंत काळानंतर संपली. पाणी ओसरू लागलेलं, चिखलाचं साम्राज्य. बगुनानांचा लेख खांद्यावर बसवून त्या पोराला हाजीबाईंकडे पोचवून आला. हाजीबाई बगुनानांच्या लेखाला मिठी मारून खांदेओल रडला. बगुनानांच्या घरी खालचा मजला रिकामा, काहीही शिल्लक नव्हतं, सगळं काही वाहून गेलेलं, अगदी देव सुद्धा आणि तो डबाही. स्वाहा, उरलं काय? फुगलेले दरवाजे आणि घोटाभर चिखल. 2 दिवस झालेत, अख्खं कुटुंब राबतंय. आता कुठं राडारोडा साफ झालाय. आज सकाळी सकाळी हाजी आले. ओल्या डोळ्यांनी बगुनानांना साद घातली. हाजी गळ्यातल्या गमछा खालचा पितळी डबा बाहेर काढतात. बगुनाना, येलो तुम्हारी अमानत. डब्यावर नाव आहे तुझा. पाण्यामध्ये भेते भेते माझ्या उंबऱ्यापाशी अटकला. चिखल हटवला तब दिखा. बगुनाना डबा नानींच्या हाती देतात. नानी डबा उघडतात. सुनबाईंचे दागिने लख हसतात. दागिन्यातला चांदीचा गणपती प्रसन्न दर्शन देतो. देव पावला. चतुर्थीच्या दिवशी बाप्पा परत घरी आला. आता सगळं काही ठीक होणार. नानींना पुढे बोलवे ना. संकटी पावावे बाप्पा मोर्या. तर भेटूच आपण पुढच्या एपिसोडमध्ये. मनाच्या पलीकडले पण आवाजातून व्यक्त होणारे शब्द ऐकायला.
तुमचे काही लेख, कथा किंवा तुम्हाला आवडलेलं काही ऐकायला आवडेल तर आम्हाला नक्की कळवा मनाच्या पलीकडले @gmail.com या ईमेलवर.